ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಪುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. सद्गुरुचे नि अभय करे प्रगट होई जे ईश्वरे संसार दुखे अपारे नासो न जाती मागे झाले थोर थोर संत महंत मुनेश्वर तयासी ही ज्ञान विचार सद्गुरुचे नि श्री रामकृष्ण आदि करुनी अति तत्पर गुरु भजनी सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले सकळ सृष्टीचे चाळक हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरुपदी रंक महत्वा न चढेती असो जयासी मोक्ष भावा तेणे सद्गुरु करावा सद्गुरु विण मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे. जो मोक्षाची इच्छा धरतो त्यांनी सद्गुरूंकडून अनुग्रह घ्यावा सद्गुरु करावा याचा अर्थ सद्गुरूंकडून उपदेश घ्यावा. सद्गुरूंच्या योगाने शिष्याला अभय प्राप्त होतं. एक शब्द आहे भय, एक शब्द आहे निर्भय आणि एक शब्द आहे अभय. निर्भय म्हणजे कुठलंही धाडस करायला जाणारा, यत्किंचितही भीती न बाळगता धाडस करायला जाणारा तो निर्भय म्हटला जातो. अभय म्हणजे सर्वसाधारण जे सर्वांना भय आहे तो धाडस करायला गेला नाही तरी तरी देखील तो मृत्यूच्या भयापासून संसाराच्या भयापासून जे वरिष्ठ भय आहे त्या भयापासून दूर असतो तो त्याला अभय असं म्हटलेलं आहे. अभय हा भगवद्गीतेमध्ये दैवी गुण सांगितलेला आहे आणि तो पहिला दैवी गुण सांगितलेला आहे. तिथं निर्भय हा सांगितलेला नाहीये. भय आणि निर्भय हे द्वंद्व आहे. एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीने भयभीत होते त्याचमुळे दुसरी व्यक्ती भयभीत होणार नाही, तो त्याबाबत निर्भय असतो. आणि ती व्यक्तीही कुठेतरी भयभीत होईल, त्याच्या पलीकडे जाऊन आणिक एक व्यक्ती हा तथाकथित निर्भय आहे तो जेव्हा भयभीत होतो तेव्हा अजून एक व्यक्ती त्या गोष्टीला भयभीत होणार नाही, तो निर्भय असेल. पण समर्थ म्हणतात भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. मूळ भय जे आहे त्या मूळ भयाच्या बाबत निर्भय असे फार कमी असतात, जवळपास नसतात. जवळपास असं म्हणतात जुल्फिकार अली भुट्टोंना जेव्हा फाशी दिली, मी असं वाचलंय, त्यांना फाशी दिली तेव्हा पहाटे 4 वाजता फाशी देण्याचा आदेश होता. त्यांना 3 वाजता तयार राहायला सांगितलेलं होतं. सांगितलं तर 3 वाजता न्यायला आम्ही येऊ, पण त्यांना 1:30 वाजताच न्यायला आले. तर ते म्हणाले, एवढ्या लवकर? मला 3 वाजता तयार व्हायला सांगितलं होतं. त्या दिवशी त्या रात्री त्यांना झोप लागली नाही, ते यरझाऱ्या घालत होते. दीड तास अधिक आलात असं ते म्हणाले. तेव्हा आदेश आहेत, तुम्हाला यायला लागेल असं सांगितलं. त्यांनी झटापट केली, जे न्यायला आले ते त्यांनाच पकडून ठेवलं. तरीही नेत असताना ते गजाला धरत होते, दाराला धरत होते, जायला तयार नव्हते. त्यांना त्या रात्री डिसेंट्री झाली आणि त्यांना जी वेळ सांगितली ती त्याच्या आधीच फाशी देण्यात आली. पण जेव्हा अभय हा गुण प्रगट होतो एखाद्याच्या ठिकाणी, तेव्हा मृत्यूभय नसतं. म्हणजे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे की चापेकर बंधूंना फाशी जेव्हा झाली तेव्हा त्यांनी नेहमीप्रमाणे सूर्यनमस्कार घातले आणि जोर बैठका काढल्या. शांतपणे त्यांनी त्यांचं सगळं जो काही दिनक्रम, स्नान करून तयार होते, भगवद्गीता वाचत होते जेव्हा न्यायला आले तेव्हा. याला अभय असं म्हणतात. याचा अर्थ चापेकर बंधू हे परमार्थ ज्ञानाला किंवा आत्मज्ञानाला प्राप्त झालेले होते असा एखादा घेईल. पण अभय हा गुण जर प्रगट व्हायचा झाला तर शास्त्रांवरच विश्वास पाहिजे एक वेळ, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन परमात्म ज्ञानावर विश्वास पाहिजे. सद्गुरूंनी जो तू देह नाहीस असा बोध केलेला असतो, तो बोध हळूहळू दृढतर दृढतम होऊन मृत्यूसमयी तो मृत्यूला सहज तयार असतो, सहज भावानी तयार असतो. याला अभय म्हणतात. या अभयामुळं मृत्यूसमयी तो परमात्म चिंतनामध्ये किंवा नामस्मरणामध्ये मग्न असेल किंवा स्थिर बुद्धी असेल. प्रगट होई जे ईश्वरे याचा अर्थ. संसार दुःखे अपारे नासो न जाती. ईश्वर प्रगट होतो म्हणजे ईश्वराचे गुण मागच्या प्रवचनामध्ये मी सांगितले, तसा ईश्वर प्रगट होईल म्हणजे त्याच्या बुद्धीत ते ज्ञान प्रगट होतं, हळूहळू प्रगट होतं. आणि हे जसं जसं प्रगट होईल तसं तसं अपार अशी संसार दुःख, त्या दुःखांना तो सहज भावानी तोंड देतो, अभय भावानी तोंड देतो. असं असल्यामुळंच आपण स्वामीजींचं वाचतो की स्वामीजी प्रवचनाला निघालेले होते तेवढ्याच जोशी हॉस्पिटलमधून फोन आला त्यांच्या सासूबाई गेलेल्या आहेत म्हणून. सरलाताईंना घेऊन ते बाहेर पडले. सत्यसाई निलयमध्ये दासबोधाचं प्रवचन झालं, ते प्रवचन त्यांनी 1-10 मिनिटं आधी संपवलं, त्याच्यात तारतम्य राखलं. आणि मग सरलाताईंना जोशी हॉस्पिटलमध्ये जाताना ते असं म्हणाले की आई गेली आहे म्हणून आपण तिकडे चाललोय. हे जे अभय आहे, हे अभय म्हणजे मृत्यू झाला तरी स्थिर, स्वतःचं आजारपण असेल तरी स्थिर, जे आपले म्हणून आहेत त्यांचं आजारपण असेल तरी स्थिर. संसारात काहीही होऊ शकतं. अशा भावनेनी स्थिर, संसार दुःख असतानाच ते त्याच्या मनातून निघून जातं, त्याच्या बुद्धीतून निघून जातं. त्याच्या ठिकाणी ईश्वर भाव प्रकट होतो. आणि याच्या समर्थनार्थ समर्थांनी पुढची ओवी लिहिली. समर्थ असं म्हणतात की मागे झाले थोर थोर संत महंत मुनेश्वर तयासी ही ज्ञान विचार सद्गुरुचे. सद्गुरूंनी सांगितलेल्या बोधामुळं सद्गुरूंकडून झालेल्या बोधामुळं जे ते अभयत्वाला प्राप्त झाले आणि ज्ञानाला प्राप्त झाले असे माग खूप संत होऊन गेले, खूप महंत होऊन गेले, खूप मुनेश्वर होऊन गेले असं समर्थ सांगतायत. म्हणजे आता देखील होतील जे तुम्ही आहात समोर समर्थांच्या श्रोते, तर तुम्हीही व्हाल, ते झाले तसे तुम्ही व्हाल असं ते सांगतायत. तयासही ज्ञान विज्ञान विचार सद्गुरुचे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे त्या आत्मज्ञानाची जगतामध्ये वर्तन करत असताना लावण्याची व्यवस्था म्हणजे विज्ञान. ते ज्ञान जगतामध्ये वर्तन करत असताना देखील बुद्धीतून न जाणं म्हणजे विज्ञान. नाहीतर ज्ञान अनेकांना ग्रंथ वाचल्यावर ज्ञान होतं, कृष्णमूर्तींचं वाचल्याबरोबर ज्ञान झालेले किती आहेत त्यांना अगदी समजतं की कोणी गुरु नाही कोणी शिष्य नाही. आपणच जे काही आहोत ते आपणच आहोत, आपल्या आतच ज्ञान आहे, ज्ञानाकरता साधनेची गरज नाही त्यांना समजतं. ज्ञान ही सहज स्थिती आहे त्यांना समजतं ऐकून वाचून. पण ते समजणं म्हणजे केवळ तर्काला किंवा बुद्धीला समजल्यासारखं असतं. कृष्णमूर्तींना समजलेलं आहे ते वेगळं, कृष्णमूर्तींना ऐकून आपल्याला जे समजतं ते पूर्ण समजणं नाही, ते ज्ञान नाही. कारण जेव्हा संसारात परीक्षेची वेळ येते तेव्हा मी एकदा अशा अभ्यास मंडळामध्ये गेलेलो होतो, एकानी एक विधान केलं की दुसऱ्यांनी खोडलं. तुम्ही असं म्हणता पण कृष्णमूर्ती असं म्हणतात, त्यांनी असं म्हटलं तर तिसऱ्यांनी अजून एक म्हणायचं. एक जण मला भेटलेले होते तर ते किती ज्ञानाच्या गोष्टी बोलले, ते रजनीशांचं वाचत असत. पण एवढ्या ज्ञानाच्या गोष्टी बोलल्यानंतर सगळ्यात शेवटी आपला धंदा का नीट चालत नाही यासंबंधी ते मला विचारत होते. त्याच्यातही गैर काही नाहीये, कारण हे ज्ञान आहे, हे ज्ञानच त्यांना झालेलं फसवं होतं. केवळ तर्कानी बोलणं म्हणजे ज्ञान नव्हे. ध्यानाच्या वेळेला देखील ज्ञान झाल्यासारखं वाटतं, श्रवणाच्या वेळेला ज्ञानाशी एकरूप होतो. पंढरपूरला गेला, आळंदीला गेला, तिथं नमस्कार करताना देहभाव गेल्यासारखा होतो, ते ज्ञानच असतं. ज्या वेळेला ते होतं तेव्हा ज्ञानाचाच स्पर्श असतो. पण हे ज्ञान टिकत नाही, हे जगतामध्ये वावरताना विस्कटून जातं. आपल्या इंद्रियांमुळे विस्कटतं, विषयांमुळे विस्कटतं, मनामुळे विस्कटून जातं, आपल्या ठिकाणी असणाऱ्या विकारांमुळे विस्कटून जातं. म्हणून ज्ञान होणं आणि विवेकानी ते ज्ञान जगतामध्ये सांभाळून ठेवणं याला विज्ञान असं म्हणतात. ज्ञानम तेहम विज्ञान सहितम, मी तुला ज्ञान विज्ञानासहित सांगतो असं भगवंत म्हणतात. कारण दार उघडून बाहेर आला एकांतात ठीक आहे की मी ब्रह्म आहे, सगळं जगत ब्रह्म आहे, नाहीतरी सगळं अणूंचंच बनलेलं आहे, पदार्थ म्हणजे पदार्थ नाहीच आहे, हे सगळं बोलायला सोपं आहे. पण दार उघडून बाहेर आला जगतामध्ये एकांतातून की ते ज्ञान तशा बुद्धीने टिकत नाही, ही अडचण आहे. सद्गुरूंच्या योगानी जो विवेक प्राप्त होतो त्या विवेकानी ते ज्ञान राखण्याची कला त्याला हळूहळू करून समजते. ज्ञान हे अनुभवात्मक नाहीये, ध्यानामध्ये काहीही झालं तरी देखील झालं, आपणही विश्वास ठेवायचा एखाद्या व्यक्तीला अमुक झालं याच्यावर, आणि त्याला झालेलंही असतं. पाठीतून सळकण काहीतरी झालं, झरकण वर गेलं, काहीतरी फिरल्यासारखं झालं, आपण नाहीसे होतोय असं झालं, नाहीसे झालो, आता केवळ विस्तीर्ण असा काही प्रांत होता आणि तिथं मीही नव्हतो असं सांगणारे खूप असतात. आणि त्यावेळेला ते ज्ञानच असतं ज्या वेळेला ते होतं तेव्हा. पण नंतर हे ज्ञान टिकून ठेवणं हे विवेकाचं काम आहे. किंचित झलक काहीतरी मिळते तीही मनालाच मिळते. जेव्हा असं सांगतो तेव्हा मन आहे अजून, मन नाहीसं झालेलं नाही असाच त्याचा अर्थ असतो जेव्हा कोणी अनुभव सांगतो तेव्हा. कारण अनुभव मनाखेरीज अशक्यच आहे. ज्ञानाशी तदाकार झाला तेव्हा अनुभवच नसतो. या तदाकारतेला नंतर ते आपलं स्वरूप आहे असं लक्षात घेऊन आणि तेच स्वरूप सर्वत्र समत्वानी भरलेलं आहे असं लक्षात घेऊन सर्वांशी प्रेमानी वर्तन, अद्वेष्टा सर्व भूतानाम, मैत्रहा सर्व भूतानाम, करुणहा सर्व भूतानाम, सर्व म्हणजे एकही उणे जाणार नाही, सगळीकडे ब्रह्मभावानी पाहता येतं, फक्त सासूबाईंकडे नाही असं चालणार नाही, असं नाही चालणार, तसं नाही चालणार, साहेबांकडे नाही पाहता येत. विवेकानी सर्वत्र ते ज्ञान सांभाळून ठेवायला लागेल, मग सुनेच्या ठिकाणी पाहता येईल, यायला पाहिजे विवेकानी. एरवी प्रकृती भिन्नता हेच जगत आहे आणि हे सद्गुरूंमुळं होतं असं समर्थ म्हणतात. संत महंत मुनेश्वर यांनी जो विचार, ज्ञान विचार आणि विज्ञान विचार ते राखू शकले हे सद्गुरूंमुळं. तयासही ज्ञान विचार सद्गुरूच आहे. सद्गुरूंमुळं आदौ ब्रह्माहम अस्मी, आधी आपण ब्रह्म आहोत याची प्रचिती येते आणि मग नंतर हळूहळू अनुकूल प्रकृतीच्या आत ब्रह्म आहे, प्रतिकूल प्रकृतींच्या आतही तेच आहे, रामाच्या आत राम आहे आणि रावणाच्याही आत रामच आहे. अशी दृष्टी जशी व्यापक विकसित होते त्याला विज्ञान असं म्हणतात. आणि सद्गुरूंमुळेच हे सर्व होतं, सद्गुरूंखेरीज हे होणं शक्य नाही असं समर्थ म्हणतात. श्री रामकृष्ण आदि करुणी अति तत्पर गुरु भजनी. श्री राम श्री कृष्ण आदि करून म्हणजे यांच्यापासून सर्व गुरुभजनाच्या ठिकाणी अति तत्पर होते. आणि तसंही म्हणजे रामा श्री रामचंद्र आणि श्री कृष्ण यांच्या चरित्राकडे जर पाहिलं तर श्री रामचंद्र हे मनुष्याच्या मर्यादेमध्येच अखेरपर्यंत राहणं पसंत करणारे असे आपल्याला देव होते. अगदी रावणाचा वध केल्यानंतर सगळ्या देवांनी रामचंद्रांची स्तुती केली आणि ते ईश्वर आहेत, ईश्वराचे विष्णूच आहेत साक्षात अशी स्तुती केली. तेव्हा ते म्हणाले की मी अयोध्येचा राजकुमार आहे, दशरथाचा मुलगा आहे, सीतेचा पती आहे, याच्याखेरीज मला काही माहिती नाही असं म्हणाले. म्हणजे स्तुती करणाऱ्यांनी केली पण शेवटपर्यंत आपण देव आहोत अशा अद्वितीय भावामध्ये त्यांनी वर्तन केलंच नाही आणि हेच त्यांना देवत्व मिळण्यासाठी म्हणून कारण झालं. हेच गोंदवलेकर महाराजांच्या संप्रदायामध्ये तात्यासाहेब केतकरांनी देह ठेवल्यानंतर भाऊसाहेब महाराज केतकर मग तात्यासाहेबांच्या मुखातून महाराजांनीच काम केलं, गोंदवलेकर महाराजांनीच काम केलं, तेच बोलत होते अशी सगळ्यांची श्रद्धाही आहे. त्या काळातल्या लोकांनी ती तपासली आणि ते बरोबर आहे असं त्यांना लक्षात आलं. पण किती 67-68 साली तात्यासाहेबांनी देह ठेवला आणि त्याच्यानंतर बेलसरे महाराजांनी काम केलं. पण गुरु मी नाही ही भूमिका शेवटपर्यंत तशीच ठेवली ही फार फार मोठी गोष्ट आहे. म्हणून ते गुरु आहेत असं मी म्हणेन. त्यांनी देह ठेवल्यावर आता ते म्हणत असत की अनुग्रह घ्यायचा आहे ना, गोंदवल्याला जा. तात्या होते तोपर्यंत निराळी गोष्ट होती. तुम्ही गोंदवल्याला जा आणि तिथं अनुग्रह घ्या. मर्यादेमध्ये राहणं ही मर्यादा सांभाळणं हे फार मोठ्या छातीचं लक्षण आहे असं मी म्हणेन. रामचंद्रांनी ती टोकाला जाऊन सांभाळली. आपण मनुष्यच आहोत अशा प्रकारे त्यांनी वर्तन केलं. वर्तनामध्ये मात्र सगळा कर्मयोग होता, ज्ञान ओतप्रोत भरलेलं होतं. बाहेरी मनुष्याची आहे परी आणि स्वरूपाकार अंतरी असं त्यांचं वर्तन होतं. त्यांना वसिष्ठांनी जो उपदेश केला, त्यांच्या ठिकाणी असलेले दैवी गुण हे साधू संतांना मोहित करत होते, ते ईश्वरच होते. म्हणून वसिष्ठांनी त्यांना बोध केला, उपदेश केला, तेव्हा वसिष्ठ असं म्हणाले की हे रामा, तुझाच सनातन बोध, गुरु शिष्य परंपरा, त्याचा आदर राखण्यासाठी म्हणून तू माझ्याकडून स्वीकारत आहेस आणि गुरु म्हणून तुझाच बोध मी तुला प्रदान करतो आहे असं म्हणून वसिष्ठांनी रामचंद्रांना अनुग्रह दिला. रामचंद्रांच्या अंतर्यामी तो बोध होता असं आपण मान्य करू. पण आज देखील तीच घटना घडते. आज कोणीही सद्गुरु शिष्याला जेव्हा अनुग्रह देतात तेव्हा तुझ्या आतच ते आहे, तेच मी तुला सांगतो आहे असं सांगत असतात. वसिष्ठ असं म्हणत होते की तुला ते माहीत आहे पण गुरु शिष्य परंपरा राखण्यासाठी म्हणून तू माझ्याकडून ते आदराने घेतो आहेस आणि समोर जो अनुग्रह घ्यायला आलेला असतो सद्गुरूंचा त्याला ते माहीत नसतं, तो अबोधात असतो. पण गुरु तेच सांगत असतात की तुझ्या आत ते आहेच, तेच मी तुला सांगतो आहे. म्हणून गुरु जो बोध करतात तो बोध वसिष्ठांनी जो बोध केला त्याच धाटणींनी करतात आणि ते याच विज्ञान दृष्टीने पाहत असतात की जो समोर बसलेला आहे त्याच्या आत परमात्माच आहे. आणि त्यांना हे ज्ञान त्यांच्या सद्गुरूंच्या योगाने झालेलं असतं, ज्ञान देखील आणि विज्ञानात्मक भाव देखील. आणि श्रीकृष्णांचं देखील चरित्र, श्रीकृष्णांनी आपलं अज आणि अनादि अव्यय असं परमात्मस्वरूप कधीही झाकून न ठेवता प्रगटपणाने व्यक्त करत आपलं अवतार कार्य केलं. हे मर्यादा पुरुषोत्तम होते रामचंद्र, तर त्यांना म्हणून आम्ही पुरुषोत्तम म्हटलं, परमात्मा म्हटलं, कारण आपण परमात्मा आहोत हा बोध न सोडताच त्यांनी जन्म घेतला, रामचंद्रांनीही घेतला अशी आपली श्रद्धाच आहे. पण रामचंद्रांचं वर्तन मात्र तसं अखेरपर्यंत मनुष्याचंच राहिलं. तर श्रीकृष्णांच्या ठिकाणी वेळ येईल तेव्हा, जेव्हा वेळ येईल तेव्हा परमात्मभाव व्यापक अंगांनी प्रकट झाला. मागा एक वेळ येणे श्रीपती जई खादली होती माती तई कौपोनिया हाती. यशोदा धरिला, लहानपणी एकदा याने माती तोंडात टाकली होती म्हणून संतापून यशोदेने त्याला धरला. मग भेणे भेणे तेणे, मग घाबरत घाबरत आई कशी अनवटी पकडते की नाही आणि चापट्या मारते दोन्ही गालांवर, आकर म्हणते असं घाबरत घाबरत त्यांनी मुखाशी झाडा द्यावयाचे निमिषे आ केला तेव्हा तिला 14 भुवनांचं दर्शन झालं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्यांनी कधी अप्रगट राहिले नाहीत. पण सांदीपनींकडून अनुग्रह घेण्याच्या आधी त्यांचं ईश्वरत्व त्यांच्या लीलेमधून प्रगट होत होतं, पण बोध प्रगट व्हायला सुरुवात झाली त्यांनी केली ती, मात्र सांदीपनींकडून अनुग्रह घेतल्यानंतर मग हळूहळू त्यांनी तो बोध प्रगट करायला सुरुवात केली. ईश्वरत्व प्रगट ते त्यांनी अप्रगट ठेवलंच नाही. जेव्हा तशीच अवघड वेळ आली तेव्हा प्रत्येक वेळेला मग पुतना मावशी असो अथवा कोणीही असो, कंसाचा वध असो, अचाट अचाट कामं त्यांनी करून दाखवली केली, पण बोध मात्र प्रगट केला त्यांनी संयमानी. जेव्हा संदीपनींनी अनुग्रह दिला त्यांचेही तसेच शब्द आहेत वसिष्ठांसारखेच, आणि आजही गुरूंचे तसेच शब्द असतात की अरे हा तुझाच बोध आहे मी तुला देतोय, पण त्यांच्याबाबत ते बोध असतानाच सद्गुरूंसमोर बसलेले होते. मग नंतर त्यांनी भगवद्गीता सांगितली, बोध प्रगट व्हायला लागला. त्यांनी भागवत सांगितलं, उपदेश केला उद्धवाला. म्हणून राम कृष्ण यांच्यापासून सर्वजण गुरुभजनाच्या ठिकाणी अति तत्पर दिसतात. सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले, किती सिद्ध होऊन गेले, किती साधू होऊन गेले, किती संत होऊन गेले, ते गुरुदास्य करण्यामध्ये धन्यता मानत होते. सकळ सृष्टीचे चाळक हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरुपदी रंक महत्वा न चढेती. सर्व सृष्टीचे चाळक म्हणजे सर्व सृष्टी चालवणारे हरी हर म्हणजे विष्णू, श्री शिव म्हणजे शंकर, ब्रह्मादिक तेही सद्गुरुपदी रंक महत्वा न चढेती. सद्गुरु म्हटलं तर ते सद्गुरु पदाच्या समोर आपण काही नाही अशा भावातच राहतात. म्हणून तर रामचंद्र श्रीकृष्ण हे सद्गुरुपदी रंक. विष्णूंकडे नारद आले तेव्हा पुराणांतरी अशी कथा आहे की भगवान विष्णू हे देवघरामध्ये पूजा करतायत. असं माता लक्ष्मीनी त्यांना सांगितलं आणि ते पूजा करत असणाऱ्या विष्णूंच्या तिथं गेले आणि विष्णूंना त्यांनी विचारलं की आपण कोणाची पूजा करता, आपण जगद्वंद्य. तेव्हा त्या देव्हाऱ्यामध्ये प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, नारदांना त्यांची मूर्ती आहे असं दिसलं. जे गुरु म्हणून वावरतात, प्रल्हादाला अनुग्रह नारदांनी केला, मग प्रल्हाद गुरु झाले नंतर, पण त्यांनी नारायणाचा बोध केला. नारदांनी नारायणाचा बोध केला, ते नारायण नारदांना गुरुस्थानी मानतात. म्हणून सगळी सृष्टी चालवणारे असे हरिहर, ब्रह्मदेव आदी ते सद्गुरू म्हटलं की थांबतात, त्यांच्या पुढे रंक होऊन जातात असं समर्थ म्हणतात. महत्वा न चढेती, त्यांच्यापेक्षा आपलं महत्व अधिक असं कधीही तशा भावानी कधीही राहत नाहीत. खरं म्हणजे हरी हर आणि ब्रह्मदेव हे जे सर्वात प्रथम देव म्हणून सांगितले जातात आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे, आपल्या श्रद्धेप्रमाणे, आधी इथं काहीच नव्हतं. जे पृथ्वीही नव्हती, जलही नव्हतं, वायूही नव्हता, तेजही नव्हतं आणि आकाशही नव्हतं. एकच एक स्थिती केवळ इथं होती, ती आनंद स्वरूप होती. ती एकमेव अद्वितीय अशीच होती. त्या स्थितीतून जगत निर्माण झालं आणि जगत निर्माण व्हायचं कारण काय? खरं म्हणजे त्या भानगडीत आपण नाही पडलो तरी चालेल, कारण जगत निर्माण झाले आणि त्याच्यात आपण आहोत एवढं आपल्याला पुरे आहे. तरी देखील जगत निर्माण होण्याची प्रक्रिया ही परमार्थियांनीही शोधली की तो तिथे एकटाच होता, तत्र एकाकी न रमते, मग तो ओरडला की एकोहम बहुस्याम इत्यादी. आणि शास्त्रज्ञांनीही शोधली त्यांच्या पद्धतीने. कशी पंचभूतांची झटापट झाली असेल आणि कसं विश्व निर्माण झालं असेल अजून ते शोधतायतच. पण विश्व निर्माण झालं या वस्तुस्थितीला जो निर्माणकर्ता आहे त्याला आम्ही ब्रह्मा म्हटलं, मग तो चतुरानन आहे असंही आम्ही म्हटलं. निर्माण झाला तेव्हाच तो ज्ञानी होता आणि चारही वेद त्याला माहीत होते असं आम्ही म्हटलं. जे निर्माण झालं त्याचा सांभाळ होतो आहे हेही आम्ही पाहतोय. हे राखलं जातंय. कुठंतरी पाण्याची वाफ होते, ती शेकडो किलोमीटर लांब वाहत येते, कुठं दुसरीकडंच पर्जन्य पडतो, तिथं भूमीच्या अंतर्गत पाणी जातं, शेतं पिकतात, लोकांची पाण्याची पिण्याची सोय होते, नाही का? हे कसं काय अद्भुत चाललेलं आहे. तर हे राखणारा कोणीतरी आहे म्हणून आम्ही विष्णू आहे म्हणतो. कोणी म्हणतात की असं काही नाही, कोणी श्रद्धावान म्हणतात की तसं काही असलं पाहिजे, तर कोणी म्हणतात की याला विज्ञान कारण आहे. आणि इथं नाशही होतो. अगदी विज्ञान कारण आहे असं म्हणणारे देखील आपल्या पत्नीवर प्रेम करतात, पतीवर प्रेम करतात, मुलांवर प्रेम करतात, आई वडिलांवर प्रेम करतात. जर विज्ञानच असेल तर काय, धान्यासारखे जन्माला आले, धान्यासारखे फस्त झाले असं नाही. मृत्यूचं भय बाळगतात, मृत्यू झाल्यानंतर चिंता वाटते, झोपा उडतात, दुःख होतं आणि ते स्वाभाविकही आहे, त्याच्यात काहीच चुकीचं नाही. पण हा जो मृत्यू होतो ती विज्ञाननिष्ठ देखील आहे, जगतातलीच गोष्ट आहे, होणारच, कसाही होईल मृत्यू, काय आता का करणार असं न म्हणता दुःख करतात. तर जो श्रद्धाळू आहे तो भगवान शंकरांनी नेला, हात जोडतात वगैरे वगैरे. असे जे हरी हर आणि ब्रह्मदेव आहेत आणि हे नाही मानलं तरी देखील आपण कसपटा समान आहोत हे प्रत्येकाला कळलेलं आहे. त्याच्या बुद्धीला सगळ्या जगताचं गुह्य समजलेलं नाहीये म्हणून आपण कसपटा समान आहोत असं त्यांना कळतं. ज्यांना सृष्टी कोणीतरी चालवतंय असं वाटतं तो भले भ्रम असेल, पण तो चालवते कोणीतरी असं वाटतं त्या श्रद्धेमुळं ते हात जोडतात, नमस्कार करतात, आम्हाला राखा असं म्हणतात, आम्हाला आमची वेळ यायच्या आधी, आमचं वय संपण्याच्या आधी घेऊन जाऊ नका अशी प्रार्थना करतात रुद्राला. म्हणजे यांच्या ज्ञानातलं जगत हे अविद्यात्मक, श्रद्धाळू असो अथवा अश्रद्धाळू असो, त्यांचे उपकार करते देखील अविद्यात्मक, तो श्रद्धाळू असो किंवा अश्रद्धा असो, मायेमधलं सगळं. या मायेतून सोडवणारा जो आहे, या मायेतून दूर करणारा जो आहे, त्याचं जर ज्ञान झालं, त्याच्यासंबंधी जर समजलं, तर हरिहर आणि ब्रह्मादिक हे या मायेमध्ये आम्हाला उत्पन्न करणारे, सांभाळणारे, नाहीसं करणारे, म्हणजे देहानी नाहीसं करणारे, मृत्यू देणारे, तर सद्गुरू हे तू अविनाशी आहेस असं सांगणारे. हे हरिहर आणि ब्रह्मादिक यांच्यापेक्षाही श्रेष्ठ. गुरुपदाच्या तुलनेनी हे हरिहर आणि ब्रह्मादिक हे कनिष्ठ असं समर्थ म्हणतात. तुकोबांना तुकोबांनी देह ठेवल्यानंतर संत निळोबाराय तुकोबांकडूनच अनुग्रह हवा म्हणून हट्ट धरून बसले, त्यांनी अनुष्ठान केलं. असं म्हणतात की त्यांच्यासमोर पांडुरंग प्रकट झाला. ते म्हणाले, मी तुला बोलवलंच नव्हतं. अशी कथा आहे, मी तुला बोलवलंच नव्हतं. तुझा बोध करून घ्यायचा असेल तर मला तुकोबाच पाहिजेत, कारण अरे तू ही सृष्टी निर्माण केलीस. तू निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये आम्ही ती खरं मानून सुख दुःखाच्या संसारामध्ये लिप्त होऊन गेलो, अडचणीत आलो. त्याच्यापासून सोडवण्यासाठी तुझा उपयोग नाही, तुझा बोध हवा आहे आम्हाला, पण तो सद्गुरूंमुळे होईल. मला तुकोबा पाहिजेत, तू जा, असं ते म्हणाले. तेच हे सांगतायत, सकळ सृष्टीचे चाळक हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरुपदी रंक महत्वा न चढेती. सद्गुरुपदापुढं त्यांचंही महात्म्य फार नाही. त्यांनाही मला, मी नुकतंच नागपूरहून जाऊन आलो आणि त्याच्यानंतर एक व्हॉट्सअपवर मेसेज आला, तिथल्या एका साधिकेने केला. ते त्या एका आयुर्वेदिक वैद्यांकडे जातात आणि ते अनुष्ठान करणारे, धर्म सांभाळणारे, धार्मिक, कर्मकांडी आणि परमार्थाचीही माहिती असणारे आहेत. तो मेसेज असा होता त्यांचा की तुमचे जे गुरु आहेत, माझ्या नावाने आला, मी इतकी वर्ष अनुष्ठान करतोय, मला अजून सगुण दर्शन नाही, असं त्यांनी लिहिलेलं होतं. तर तुमच्या स्वामींना सगुण दर्शन झालं आहे का, असं त्याच्यात विचारलेलं होतं, बर का? म्हणजे मला सगुणाचं दर्शन झालेलं आहे का? आणि असं सगुणाचं दर्शन होण्यासाठी म्हणून मी आणि काय करायला पाहिजे, असं त्यांनी यांना पाठवलेला मेसेज जसा मला फॉरवर्ड केलेला होता. मी त्यांना उत्तर दिलं की मला सगुणाचं दर्शन झालेलं आहे. सगुण, माझं सगुण माझ्या सद्गुरूंमध्ये होतं. राम कृष्ण आदींचं दर्शन, दत्त आदींचं दर्शन मला झालेलं नाही, पण मला झालेल्या सगुण दर्शनामुळं मला समाधान झालेलं आहे. ताबडतोब त्यांचा मेसेज आल्यानंतर की बरं झालं, माझी कल्पना स्पष्ट झाली. कारण असं झालेलं जे दर्शन आहे, कोणी सांगणारा असतो की मला दत्त दिसले, मला विष्णू दिसले, मला रामाचं दर्शन झालं, पण भ्रांती सुटलेली नसते, भ्रांती गेलेली नसते. अक्कलकोट स्वामी दिसले, मग आता अडचण काय? संपली ना गोष्ट. मग तुला बोध झालेला असला पाहिजे, तुला ज्ञान झालेलं असलं पाहिजे. नाही ना, कारण ते दर्शन क्षणिक असतं. स्वरूपानंदांना स्वामी माधवनाथांनी विचारलं की आपल्याला जे सगुण विष्णूंचं दर्शन झालं, तर ते वाक्यही पुरं करायच्या आधी स्वामीजी म्हणाले की ते तसं गौण आहे, ते क्षणिक असतं, बोधच महत्वाचा, असं स्वरूपानंद म्हणाले. म्हणून सद्गुरुपदाच्या पुढं हे हरिहर ब्रह्मादिक हे स्वतःला रंक समजतात आणि त्यांची क्षणिक दर्शन झाली तरीही त्या जीवाकरता फार उपयोग होत नाही. आम्ही हिमालयात गेलो आणि आम्हाला तिथे श्रीकृष्ण दिसले, परशुराम दिसले, असं सांगणारेही खूप असतात. पण मग आता पुढं काय? दिसले तर झालं ना, आम्ही विश्वास ठेवला, तुम्हाला तर दिसले, तुमचा अनुभव आहे. आत्मबोध सद्गुरूंशिवाय होत नाही, असं समर्थ सांगतात. असो जयासी मोक्ष व्हावा तेणे सद्गुरु करावा, सद्गुरु वीण देवाधी देवा पाविजेत नाही, असं म्हणून या अधिकरणाचा त्यांनी शेवट केलेला आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत. तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम् ओम शांति ही शांति ही शांति ही। हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी नारायण बुला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।